माइंडफुलनेस म्हणजे पूर्णपणे सजगपणे आत्ताच्या वर्तमान क्षणामध्ये असणं, इथे आणि आत्ता मध्ये मन हजर असणं. आपल्या जाणीवांचा वापर करून माइंडफुलनेसचा सराव तसा कुठेही करता येऊ शकतो, पण माइंडफुलनेसच्या सरावासाठी हा एक खास आखलेला व्यायाम आहे. सुरुवातीला एक शांत जागा निवडा, अशी जागा जिथे पुढचे काही मिनिटं कोणीही व्यत्यय आणणार नाही. जर अशी जागा मिळणं अवघड असेल तर जिथे तुम्ही निवांतपणे आरामात बसू शकाल अशी जागा शोधा. ताठ बसा पण ताण घेऊ नका, शरीर रिलॅक्स पाहिजे. तुम्ही डोळे देखील मिटू शकता. सुरुवातीचे काही क्षण दीर्घ श्वसन करा, श्वास आत घ्या, रोखून धरा आणि सोडून द्या. तुम्ही तुमच्या नेहमीच्या श्वासाच्या पद्धतीकडे जसे जसे परत येऊ लागाल तसं तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनात असंख्य विचार येत आहेत. असं होणं अत्यंत स्वाभाविक आहे. हे विचार दूर ढकलण्याचा प्रयत्न करू नका. हे विचार तुमच्या कॉलेजशी संबंधित, रोजच्या जीवनाबद्दल, तुमच्या नात्यांबद्दल, तुमच्या स्वतःबद्दल किंवा इतर कुठल्याही विषयाबद्दल असू शकतात. आपल्या मनात येणाऱ्या विचारांचं शक्य तेवढ्या सहजपणे फक्त निरीक्षण करणं ही या व्यायामामागची कल्पना आहे. जशी आपण एखाद्या सिनेमातली दृश्य बघतो तसंच त्या विचारांकडे फक्त पहा, त्यांना येऊ दे आणि जाऊ दे. हे विचार चांगले आहेत की वाईट, हवेसे आहेत की नकोसे असं काहीही ठरवायचं नाही आहे. त्या विचारांना आणि त्यामुळे आपल्या स्वतःला कुठल्याही मूल्यांच्या चौकटीत बसवायचं नाही आहे, त्यांच्याकडे फक्त पाहायचं आहे. तुमच्या मनात येणाऱ्या विचारांकडे सजगपणे पाहत राहा. त्यांच्यामध्ये वाहवत न जाता किंवा त्यांचा स्वतःवर परिणाम न होऊ देता फक्त येणाऱ्या विचारांची नोंद घ्या. हे विचार कसे मनात येतात आणि निघून जातात याची नोंद घ्या. हे विचार दुरून बघा आणि त्यांना तसेच निघून जाऊ द्या. विचार निघून जात असताना त्यावर काहीही प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया न देता फक्त तुमच्या शरीरात जे बदल होतात त्यांची मनात नोंद घ्या. शरीरात जाणवणारे हे बदल तुम्ही कुठेतरी लिहूनही ठेवू शकता. तुम्ही तयार झालात की तीन खोल श्वास घ्या. डोळे उघडा, 10 सेकंद शांत बसा. त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता. माइंडफुलनेसचा म्हणजे इथे आणि आत्ता मनात काय चालू आहे ते पाहण्याचा असा नियमित सराव अतिशय फायदेशीर ठरू शकतो.